हक्कांसाठी संघर्ष करावा लागणारच. त्यासाठी संघटना ऐकी आवश्यक असताना त्यांच्या अनुयायांनी मात्र स्वतःची वेगळी नेतेपणाची दुकानं थाटल्यानं हळूहळू समाजाची शक्ल होऊ लागली. म्हणूनच तळमळीने म्हणावं लागतं,